आजचे दैनिक सुभक्ती परबोध 18 जून। विश्वास न ठेवणाऱ्या लोकांसाठी विनंती कशी करावी। बंधुजन हो, त्यांच्याविषयी माझी मनीषा व देवाजवळ विनंती अशी आहे की त्यांचे तारण व्हावे। रोमकरासपत्र 10:1। पौल प्रार्थना करतो की देवाने इस्रायलाचे तारण करावे। तो त्यांच्या तारणासाठी प्रार्थना करतो। तो अशी प्रार्थना करीत नाही जिचा प्रभावीपणा परिणाम शून्य आहे, तर तो अशी प्रार्थना करतो जी प्रभावशाली आहे। आणि आम्ही देखील अशीच प्रार्थना केली पाहिजे। आपण देवाच्या नवीन कराराची अभिवचने घेऊन देवाजवळ विनवणी केली पाहिजे की त्याने ती विनंती आमच्या मुलांमध्ये आणि आमच्या शेजाऱ्यांमध्ये आणि जगाच्या सर्व मिशन क्षेत्रात पूर्ण करावी। परमेश्वरा त्यांच्या शरीरातून पाषाण हृदय काढून त्यांस माणसांचे नवीन हृदय दे। यहेजकेल 11:19। त्यांच्या हृदयाची सुंता कर यासाठी की त्यांनी तुझवर प्रीती करावी। अनुवाद 30:6। पित्या त्यांच्या ठाई तुझा आत्मा घाल आणि तुझ्या नियमात त्यांस चालव। यहेजकेल 36:27। त्यांस पश्चाताप आणि सत्याचे ज्ञान दे यासाठी की त्यांनी सैतानाच्या पाशातून सुटावे। 2 तिमोथी 2:25-26। त्यांची अंतकरणे उघड यासाठी की त्यांनी सुवार्तेवर विश्वास करावा। प्रेषितांची कृत्ये 16:14। जेव्हा आपण देवाच्या सार्वभौमत्वावर विश्वास ठेवू, कठोर पातकी लोकास निवडण्याचा आणि मग त्यांना विश्वास आणि तारणाप्रत आणण्याचा देवाच्या अधिकारावर आणि सामर्थ्यावर विश्वास ठेवू, तेव्हा आपण विसंगती वाचून आणि हरवलेल्यांच्या परिवर्तनासाठी पवित्र शास्त्रातील थोर अभिवचनाच्या खात्रीने प्रार्थना करण्यास समर्थ होऊ। अशा प्रकारे देवाला या प्रकारच्या प्रार्थनेत प्रसन्नता वाटते, कारण त्याद्वारे त्याला स्वतंत्र आणि सार्वभौम परमेश्वर म्हणून जो तो तारण आणि निवडीबाबत आहे अधिकार व आदर प्राप्त होतो।